दशक 17 समास 1 देव बलात्कार। या समासाच्या नावाचा अर्थ आधी समजून घेऊया। अंतरात्मा हा देव असून देह हे देऊळ आहे। निस्संग साक्षी असा अंतरात्मा देहात राहायला आला की देहाला चिकटून राहतो, संघसहित बनतो। त्यामुळे त्याला देहाची सर्व सुखदुःखे जबरदस्तीने भोगावी लागतात। हाच देव बलात्कार होय। मात्र पुढे पुढे अशी अवस्था होते की इंद्रियांच्या विषयांचा नैवेद्य त्याला दिला नाही तर तो देह सोडून जातो। म्हणूनच अशाश्वताचा मुकुटमणी असलेल्या अंतरात्म्याचा नीट शोध घ्यावा, त्यासाठी सत्संगती धरावी, शास्त्रांचा अभ्यास करावा आणि परमेश्वराशी अखंड योग साधावा।
श्रीराम निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा सकळा परजो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षड्गुणेश्वरू सकळ जगाचा ईश्वरू म्हणून नामे जगदेश्वरू तयापासून विस्तारू विस्तारला देह देऊळा मध्ये बैसला न भजता मारितो देहाला म्हणून त्याच्या भेणे तयाला भजती लोक जे वेळेसी भजन चुकले ते तेव्हा पछाडिले आवडीने भजो लागले सकळ लोक पाचा विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध ऐसे न करिता सद्य रोग होती जेणे काळे नैवेद्य पावेना तेणे काळे देव राहेना भाग्य वैभव पदार्थ नाना सांडून जातो जातो तो कळो देईना कोणास ठाऊके होयेना देवे विण अनुमानेना कोणास देव देव पहावया कारणे देऊळे लागती पाहणे कोठे तरी देऊळाच्या गुणे देव प्रगटे देऊळे म्हणजे नाना शरीरे तेथे राहिजे जीवेश्वरे नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे चालती बोलती देऊळे त्यामध्ये राहिजे राऊळे जितुकी देऊळे तितुकी सकळे कळली पाहिजे कित्येक देऊळी सौख्य पाहे भरता अवघे सिंध आहे परी ते सर्व काळ न राहे अशाश्वत अशाश्वताचा मस्तकमणी जयाची एवढी करणी दिसेना तरी काय झाले धनी तयासीच म्हणावे उद्भवोन्मुख होता अभेद विमुख होता उदंड खेद ऐसा अधोर्ध संवाद होत जातो संसारा आलियाचे सार्थक जेथे नित्यानित्य विवेक इहलोक आणि परलोक दोन्ही साधिले मननशील लोकापाशी अखंड देव आहिर्निशी पाहता त्यांच्या पूर्वसंचितासी जोडा नाही अखंड योग म्हणून योगी योग नाही तो वियोगी वियोगी तो ही योगी योग बळे भल्यांची महिमा ऐसी जे सन्मार्ग लावी लोकासी पोहणार असता बुडतयासी बुडोने दावे स्थूल सूक्ष्म तत्व झाडा पिंड ब्रह्मांडाचा निवाडा प्रचित पाहे ऐसा थोडा भूमंडळी वेदांतीचे पंचीकरण अखंडतयाचे विवरण महावाक्ये अंतःकरण रहस्य पाहे ये पृथ्वी मध्ये विवेकी असती धन्यतयांची संगती श्रवण मात्रे पावती गती प्राणी मात्र सत्संग आणि सच्शास्त्र श्रवण अखंड होतसे विवरण नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश धर्मस्थापनेचा हव्यास तेथे चिवसे विशेष सारा सार विचार तेणे होये जगोद्धार संग त्यागे निरंतर होऊन गेले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देवबलात्कार नाम समास पहिला. श्रीराम.